कृष्णाई अध्याय चार।
कर्म योग हा योग पुरातन सूर्य उमगला मज उपासुन वदे कृष्ण मग सूर्या पासुन मनुने घेतला तो समजाहुन मनुने दिली दीक्षा राजाना सूर्य कुळीच्या महाभागाना प्रसन्न तुझ मी ती देताना जीवलग मम तू भक्त अर्जुना नको बावरू गूढ हे नसे अति प्राचीन मी जरी न भासे जन्म न मज कधी मरण नसे मायेने मी रूप धरितसे धर्म लो पुनी अधर्म पसरे जगी जेवाया सुकर्म ओसरे खल निर्दाळून टिकविण्या बरे धर्म रक्षिण्या मग मी अवतरे टिके समाज धर्म पाळून व्यक्ती जगेने कर्म करून वर्ण निर्मिले मी म्हणून अनुसरिता ते सार्थ जीवन नसे परी मज बंधन काही ना करता मी करुन सर्वही जाणून हे रहस्य सदाही भजे मला तो प्रिय मलाही वेद सांगती यज्ञ कराया कर्म फळाची आहुती देण्या म्हणून सिद्ध हो कर्म कराया भूमी मोहनी संग्रामिया योगी मुनी ते यज्ञ अर्पिती द्रव्यनी जपत पाची आहुती सांसारिक परिकर्मी घडूनी मोक्ष मिळविती मला स्मरूनी ज्ञानाविण जगी श्रेष्ठ काहीना कर्माविण ते ज्ञान मिळेना कर्म मग्न त्या ज्ञान बनताना बांधिती कर्मे कोणतीहीना बांधिती कर्मे कोणतीहीना।